नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. पोप फ्रांसीस हांच्या निमण्या संस्कारांत वांटेकार जावपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज व्हॅटिकन सिटीच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. भारत दरेका आतंकवाद्यांक आनी तांकां फाटबळ दिवप्यांक वळखून तांचो सोद घेवन तांकां ख्यास दितलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. इजिप्ताचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सीसी हांणी इटालियेचे विदेश वेव्हार मंत्री आंतोनियो ताजानी हांकां मेळून द्विपक्षीय संबंद आनी प्रादेशीक प्रस्नांचेर चर्चा केली. पहलगाम जम्मू काश्मीरांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो निशेध नागरिकांनी, विद्यार्थी आनी राजकी पंगडांनी केल्ल्यान काल जायत्या शारांनी मोर्चा काडले. आतां पुराय खबरो. पोप फ्रांसीस हांच्या निमणे संस्कारांत वांटेकार जावपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज व्हॅटिकन सिटीच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. राष्ट्रपती मुर्मू भारत सरकार आनी नागरिकांच्या वतीन संवेदना उक्तायतल्यो. राष्ट्रपती आयज सेंट पीटर्स बेसिलिकांत पोप फ्रांसीस हांकां आर्गां ओंपतल्यो अशें विदेश वेव्हार मंत्रालयाच्या निवेदनांत म्हणलां. राष्ट्रपती फाल्यां तांच्या निमणे संस्कारांत हजर रावतल्यो. संवसारभरांतले हेर मानेस्त लेगीत ह्या वेळार हजर आसतले. पोप फ्रांसीस 21 एप्रिलाक संवसाराक अंतरले. भारत दरेका आतंकवाद्यांक आनी तांकां फाटबळ दिवप्यांक वळखून तांचो सोद घेवन तांकां ख्यास दितलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. प्रधानमंत्र्यांनी म्हणलें की आतंकवाद्यांक खर ख्यास्त मेळटली आनी तांकां ही ख्यास्त मेळची हे खातीर सगळे यत्न करतले आनी पुराय देश ह्या संकल्पान एकजूट आसा अशें तांणी सांगलें. काल राष्ट्रीय पंचायती राज दिसा निमतान मधुबनी जिल्ल्यांत जाल्ल्या भौशीक मेळाव्याक मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री मोदी हांणी हें सांगलें. आतंकवादाक लागून देशाची भावना केन्नाच मोडची ना अशें प्रधानमंत्री मोदी हांणी फुडें सांगलें. मनीसपणाचेर विस्वास दवरपी दरेकलो भारता वांगडा आसा हाचेरय प्रधानमंत्र्यांनी भर दिलो. हे घडणुके उपरांत देश दुख्खी आनी वेदनेंत आसा आनी मरण आयिल्ल्या कुटुंबांच्या वांगडा पुराय देश खंबीरपणान उबो आसा अशें आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिलां. इजिप्ताचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सीसी हांणी इटालियेचे विदेश वेव्हार मंत्री आंतोनियो ताजानी हांकां मेळून द्विपक्षीय संबंद आनी तात्काळ प्रादेशीक प्रस्नांचेर चर्चा केली. इजिप्ताच्या अध्यक्षपदाच्या निवेदनांत म्हणलां की मुखेल क्षेत्रांनी खास करून अर्थीक, वेपार आनी गुंतवणूक मळार द्विपक्षीय सहकार्य खोलायेन वाडोवपाचेर चर्चा केल्या. तशेंच बेकायदेशीर देशांतर विरोधी सहकार्याचेर आनी हे संबंदी इजिप्ताक आदार दिवपाची गरज हाचेरय बसकेन चर्चा जाली. गाझा पट्टेचे परिस्थितीचेरूय दोनी वटांनी नियाळ घेतलो. तशेंच बेकायदेशीर स्थलांतर आडावपा खातीर दोनी देशांमदीं सहकार्याचें म्हत्व, हे संबंदी इजिप्ताक आदार दिवपाची गरज हाचेरय बसकेन भर दिलो. पॅलेस्टायन लोकांक स्थलांतरीत करप आनी पॅलेस्टायनाचे यत्न न्हयकारपाची इजिप्ताची खर भुमिका इजिप्ताच्या राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखीत केली. युद्धविरामाची दलाली करपाची, बंदक आनी ताब्यांत घेतिल्ल्या लोकांची सोडवणूक करपाक सुविधा दिवप आनी मानवतावादी मजत दिवपाची खात्री करून इजिप्तान आपली वचनबद्धताय दाखयली. तशेंच प्रादेशीक शेजाऱ्यांच्या स्थिरताय, सार्वभौमत्व आनी एकचार हांचे खातीर इजिप्तान आपली इत्सा उक्तायली. पहलगाम जम्मू काश्मीरांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो निशेध नागरिकांनी, विद्यार्थी आनी राजकी पंगडांनी केल्ल्यान काल जायत्या शारांनी मोर्चा काडले. अनंतनगांतल्या बायलां खातीरच्या सरकारी पदवी कॉलेजीच्या विद्यार्थ्यांनी ह्या हल्ल्याचो निशेध करून शारांतल्यान मोर्चा काडलो. चंदीगडांत लोकांनी जमून हे घडणुकेचो निशेध केलो. उत्तर प्रदेशांतल्या अयोध्या शारांत पहलगाम आतंकवादी हल्ल्याचो निशेध करून मेणवाती पेटोवन मोर्चा काडलो. दिल्लींत खान मार्केट ट्रेड असोसिएशनाच्या वांगड्यांनी असोच मोर्चा काडलो. भुवनेश्वरांत भाजपा युवा मोर्चान ह्या घडणुकेचो निशेध उक्तायलो. भोपाळांत भाजपा फुडाऱ्यांनी आनी कार्यकर्त्यांनी कँडल मार्च काडलो. पहलगामांतल्या आतंकवादी हल्ल्याचो निशेध करून दिल्लीच्या वेपारी संघटनांनी आयज राष्ट्रीय राजधानींतली बाजारपेठ पुरायपणान बंद दवरपाचो उलो मारला अशें अखील भारतीय वेपारी संघटनेन सांगलां. नेपाळांत आयच्यान सुरू जावपी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनान प्रधानमंत्री KP शर्मा ओली सगळ्या संसद वांगड्यांक मार्गदर्शन करतले. अर्थमंत्री विष्णुप्रसाद पौडेल 29 मे दिसा नव्या वित्तीय वर्साचे अर्थसंकल्पीय सादर करतले. सरकाराच्या नव्या धोरणाचे आनी कार्यावळीचे अनावरण 2 मे दिसा जातले. शाळा शिक्षण विधेयक आनी संघराज्य नागरी सेवा विधेयक सयत 2 मुखेल विधेयक सरकार फुडल्या संसदेच्या अधिवेशनात सादर करतले. शाळेच्या शिक्षणात एकंदर सुधारणा करपा संबंधित मागण्यो पुराय करपा खातीर हजारांनी शाळेचे विद्यार्थी काठमांडूच्या रस्त्यार देवले. प्रस्तावित शाळा शिक्षण विधेयकान तांची मागणी सोडोवपाचे आश्वासन सरकारान दिला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतथळाक मुजरत भेट दियात.
पहलगाम आतंकवादी हल्ल्याक लागून भारत आणि पाकिस्तान हांच्या मदीं तणाव वाढत आशिल्ल्यान भारतीय विमान कंपन्यांक आपलो हवाई क्षेत्र वापरपाक बंदी घालतले अशें पाकिस्तानान काल सांगले. भारतान नोंदणीकृत विमान तशेंच भारतीय संचालकांच्या मालिकेच्या विमानांक हो हवाई क्षेत्र वापरूंक मेळना. सोशल मिडिया पोस्टान एअर इंडियान सांगला की सगळ्या भारतीय विमान कंपन्यां खातीर पाकिस्तान हवाई क्षेत्राचेर जाहीर केल्ल्या निर्बंधांक लागून उत्तर अमेरिकेन, ब्रिटन, युरोप आणि मध्य उदेंतल्या वचपी वा येवपी कांय एअर इंडिया विमानांक पर्यायी विस्तारीत मार्ग आपणावपाची आस आसा. पाकिस्तानान अचकीत हवाई जागो बंद करपाची घोषणा केल्ल्यान तांच्या कांय आंतरराष्ट्रीय विमानांचेर परिणाम जावपाक लागला अशें इंडिगो विमान कंपन्यांनी सांगलां. प्रसार माध्यमाकडेन उलयतना एका वरिष्ठ हवाई येरादारी नियंत्रकान सांगला की आंतरराष्ट्रीय उड्डाणाचो कांय विमान कंपन्यांनी घेतिल्ल्या मार्गाचेर आदारून आसतलो. विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाण पाकिस्तान हवाई क्षेत्र हो या वाठारांतलो महत्वाचो हवाई क्षेत्र असून ताचो वापर भारतीय विमान कंपन्यो व्हड प्रमाणात करतात. तेलंगण राज्यात सरकाराचो उपक्रम आशिल्ल्या भारत शिखर सभेन आयज प्रगतीशील विचार आशिल्ले आदर्श राज्य म्हणून मनोप दाखोवपा खातीर माची सज्ज केल्या. 2 दिसांच्या ह्या कार्यक्रमात संवसारांतल्या 100 देशांतल्या वेगवेगळ्या मळांवयल्यान 450 वयर प्रतिनिधी वांटो घेतले. सरकाराचे मुखेली, संसदेचे वांगडी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या मळार विचार मंडळ म्हणून नामना मेळिल्ले लोक ह्या कार्यावळींत वांटो घेतले. तशेंच तेलंगणाची उदरगत साधना आणि काँग्रेस सरकाराचे कल्याणकारी उपक्रम स्पष्ट करतले असे तांणी सांगले. या शिखर सभेवरवी राज्यांक संवसारीक पावण्यार वळख मेळटली. काश्मीरात आतंकवादी हल्ल्या उपरांत तणावाची परिस्थिती आनीक इबाडची न्हय म्हणून भारत आणि पाकिस्तानांक चडांत चड नियंत्रण दवरचे पडटले असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरेस हांणी सांगला. मंगळारा पहलगामांत उण्यांत उणे 26 जाणांक मरण आयिल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो निषेध करतना सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक हांणी सांगले की पाकिस्तान आणि भारतान ह्या दोनूय देशांक चडांत चड आत्मसंयम दवरचे आणि परिस्थिती आणि इबाडची न्हय हाची खात्री करची. पाकिस्तान आणि भारतामधले खंयचेय प्रस्न अर्थपूर्ण परस्पर संबंधावरवी शांततायेन सोडवंक जाय असे तांणी सांगले. आंतरराष्ट्रीय बंदी आशिल्ल्या पाकिस्तानातल्या लष्कर ए तायबा ह्या आतंकवादी गटाच्या आघाडी संघटनेन पर्यटकांची केल्ल्या ह्या हल्ल्याची जापसालदारकी घेतल्या. भारतान पाकिस्ताना आड कारवाय केल्या आणि तांच्या राजदूतांक रद्दपार केल्यात. नागरिकांचे कांय व्हिजा रद्द करून वेपार बंद केला. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत पाकिस्ताना आड सुरक्षा मंत्रीमंडळ समितीन घेतिल्ल्या कृतींक हेर पक्षांतल्या फुडाऱ्यांनी तेको दिला. तशेंच पहलगाम आतंकवादी हल्ल्याक लागून नवी दिल्लीतल्यान संसद घर संकुलान सरकाराच्या सर्वपक्षीय बसकेन आतंकवादाच्या आड झुजपाक आणि तांणी केल्ल्या कारवाईक सरकाराक पुराय आदार दितले असे आश्वासन पक्षांच्या फुडाऱ्यांनी दिला. प्रसार माध्यमाकडे उलयतना संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगला की सगळ्या पक्षांनी आतंकवादी हल्ल्याविशी आपलो हुस्को उक्तायला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 ते 4 दिसांत वायव्य भारतान उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण अस्तंत मध्य प्रदेश, अस्तंत राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उदेंत राजस्थानान ह्या महिन्याचे 29 तारखे मेरेन उष्णतायेची ल्हारां पातळटली. परत एक फावट आयच्यो मुखेल खबरो. पोप फ्रांसीस हांच्या निमण्या संस्कारान वांटेकार जावपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज व्हॅटिकन सिटीच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. भारत दरेका आतंकवाद्यांक आणि तांकां फाटबळ दिवप्यांक वळखून तांचो सोद घेवन तांकां ख्यास दितलो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. इजिप्ताचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत अल सीसी हांणी इटलीचे विदेश वेव्हार मंत्री आंतोनियो ताजानी हांकां मेळून द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक प्रस्नांचेर चर्चा केली. पहलगाम जम्मू काश्मीरांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो निषेध नागरिकांनी, विद्यार्थी आणि राजकीय पंगडांनी केल्ल्यान काल जायत्या शारांनी मोर्चा काढले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबऱ्यो सोपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.